सकी भी अब तो दूरी ना मुझको देना, एक तू ही यार मेरा मुझको क्या दुनिया से लेना।
हेलो
नमस्कार मान
सर। हाँ नमस्ते सर। हाँ सर सावंत सर बोला ना।
काही नाही जस्ट फक्त विचारायला की उद्या रविवार होता तर उद्या येणार आहात कसं काय साईट विजिट जमणार
सर? ऍक्च्युली काय झालंय की जमणार होत आपलं फायनल पण झालं होतं, आमच्या इथे ना थोडे रुग्ण सापडले सर।
अरे
बाबा हा तर दोन रुग्ण सापडले आमच्या इथे, तर तिथे जरा
चर्या तुमच्या एरियात राहतो तिथे?
हा जी जे ज्या एरियात राहतो ना
कुठे
इथं कर्वनगरला।
अरे बापरे ओके ओके। एक्झॅक्टली विचारतोय जनरल नॉलेज आपल्याला माहिती पाहिजे आताच्या सिच्युएशन मुळे म्हणून।
एक सात नंबर गल्ली म्हणून आहे, सात नंबर म्हणजे लाईनची गल्ली, एक ते दहा नंबर पर्यंत गल्ली ती लेन आहे म्हणजे, तर त्या लेनच्या सातवे नंबरचे जे आहे ना तिथं दोन सापडले एकाच घरात, म्हणजे ते दोघं जणांना झालं होतं, मग त्यांचं घर जरा सील केलेलं आहे आणि आजूबाजूला पण सगळं बंद करतात। हा मग ते घर तर क्वारंटाईन केलंच आहे, प्लस त्या एरियामध्ये पण त्यांनी हे लावलेलं अकरा वगैरे ते जाता येणार नाही। येस येस। आणि मी दहावे नंबर मध्ये राहतो तर तिथं पण गेलेले, तिथं तर काही सापडले नाही तरी पण।
काही नाही पहिली आपली काळजी घ्या, फ्लॅट काय आपल्याला पुढच्या आठवड्यात बघता येईल
नाही त्याचं काय नाही फ्लॅट पण येऊ शकतो, पण त्याला कसं आहे की तिथं त्यांनी हे केलं ते गाडी काढतायत ना, मी ऑफिसला फार हा मी चालत आलोय सर असं, ऑफिस जवळच आहे तर काही इश्यू नाही, तर मी आलो मी चालत, पण तिथपर्यंत यायला नाही ना जमलं असं होईल।
साधारण तुम्ही म्हणजे अगदी जस्ट मी विचारतोय की तुम्ही फॅमिली किती आहात, म्हणजे नवरा बायकोच की आई वडील पण आहेत?
नाही नाही सर मी बॅचलर आहे सध्याला, बॅचलर विथ फॅमिली राहतो पण बॅचलर आहे, म्हणजे माझं लग्न वगैरे झालं नाही, फॅमिली विथ फॅमिलीच राहतो मी इथं। आम्ही तीन भाऊ आहे आणि एक बहीण आहे, बहीण तर तिथं त्यांच्या इथं राहते आणि त्यांच्या इथं म्हणजे त्यांचं लग्न झालेलं आहे, तर हा ती गावाला असते, बाकी सगळं आम्ही इथं असतो, मदर फादर तीन भाऊ आणि मोठ्या भाऊचं लग्न झालंय, तर त्यांची वाईफ आणि त्यांचा एक मुलगा आहे, तर आम्ही सगळे असतो एकत्र। तर आम्हाला मला आहे ना फक्त एज्युकेशनमेंट साठी बघायचं होतं, आम्हाला स्वतःच घ्यायचं आहे, स्वतःच ते भाऊ आणि ते फादर बघतील ते, पण माझं एक स्वतःच इंडिव्हिज्युअल काय असावं म्हणून ते बघत होते।
ठीक आहे मग मी पुढच्या शुक्रवारी फोन करतो।
हा चालेल। नाही सर असं काही नाही की बाबा आपलं संडेला तुम्हाला मध्ये मध्ये कुठेही जमलं ना तुम्हाला एक दोन दिवस कल्पना देऊन येईल, पण नाही डायरेक्ट नाही ना म्हणजे तुम्ही असणार नसणार त्यापेक्षा कल्पना देऊन येईल।
येस सर येस
सर। ओके सर काळजी घ्या तुम्ही पण, कारण की आमच्या इथे जर झालं
म्हणूनच मी म्हणजे म्हणून मी म्हटलं मी की जस्ट जनरल नॉलेज म्हणून विचारतो की म्हणजे आपला जर तिकडे रूट किंवा जाण्याचं असेल तर ते मग आपल्याला टाळता येतं, बाकी काही नाही। त्या भागात एखादा माझा मित्र असेल तर त्याला बाबा सांगता येईल अरे बाबा तिकडे जाऊ नको असं असं कळलंय मला, पण आता ह्या गोष्टी अहो आपणच आपल्या शेअर करून आपणच आपली काळजी घ्यायची
आहे। बरोबर बरोबर चालते सर चालते। ओके मी फोन लावून घेतो। ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे।